कथा एका थोर शिक्षण तपस्वीची. ज्ञानप्रबोधिनी या शैक्षणिक चळवळीचे शिल्पकार कैलासवासी आप्पा पेंडसे यांची जीवनकथा. लक्ष्मीच्या पूजेला रुपया टाकर माझ्या भावा. पुण्याच्या ज्ञानप्रबोधिनीच्या दारात हातात परडी घेतलेली एक पोतकरीण ललकारत होती. आप्पा मुख्य प्रवेशद्वारातून आत येत होते. पोतकरीण बाईंच्या अंगावर फाटकं विटलेलं हिरवं लुगडं होतं. हातात लक्ष्मीचा टाक आणि परडी होती. आप्पांनी रुपया तर देवीपुढे ठेवलाच, पण लक्ष्मीबाईंना ते आस्थेने आपल्या कार्यालयात घेऊन गेले. खायला दिलं, चहा दिला आणि मग लक्ष्मीबाई खरंच आप्पांच्या बहीण झाल्या. ज्ञानप्रबोधिनीची पुण्यातली वास्तू पूर्ण झाल्यावर आप्पांनी या बहिणीला मानाने साडी चोळी दिली. त्या तोंड भरून आशीर्वाद देत आणि म्हणत, अरे आप्पा, तुझ्या या कामात मोप माय बहिणी येणार, काम करणार, तुला काय बी कमी पडणार नाही बघ. लक्ष्मीबाई पोतकरणीच्या रूपाने सारा पोतकरी समाजच आप्पा जोडू पाहत होते. या लक्ष्मीबाईपासून तर महात्मा गांधींच्या शिष्या आदरणीय प्रेमाताई कंटक यांच्यापर्यंत अनेक पवित्र स्त्रियांशी आप्पांचं भाऊपणाचं नातं होतं. त्यांच्या सर्व वागण्यात एक वात्सल्य भावना ओतप्रोत असे. सर्व वयाच्या स्त्री पुरुषांच्या बाबत ती समान असे, परंतु स्त्रियांविषयी त्यांची भावना विशेष संवेदनेने प्रकट होई. आपल्या आईविषयी त्यांच्या मनात अपरंपार भक्ती होती आणि स्त्रियांच्या प्रश्नांची त्यांना सखोल जाण होती. त्याला कारणीभूत झालेला एक प्रसंग असा. आप्पा तरुण असताना पुण्याच्या लकडी पुलावरून सायकलवरून चालले होते. भल्या सकाळची वेळ. पुलाजवळचं दृश्य पाहून ते थबकले. सर्वांग संकोचाने लपवीत दुर्दैवी स्त्री पाठमोरी बसली होती. अंगावर एकही वस्त्र नव्हतं. ती माय बहीण फार अडचणीत होती हे आप्पांना कळलं, पण या परिस्थितीत आपण काय करावं हे त्यांना उमगेना. खिशातला रुपया त्यांनी खाल मानेने त्या स्त्रीजवळ ठेवला आणि जाऊ लागले. त्यावर ती स्त्री एकदम कडाडली. मेल्या हा रुपया काय अंगावर घेऊ? त्या मुडद्यांनी अब्रू लुटली माझी. तुला जर काही लाज असेल तर एक धडूता आणून दे मला अंगावर घायला. तो तळतळाट ऐकून आप्पा तडक निघाले. आपल्या बहिणीच्या घरी गेले आणि भाचीला म्हणाले, तुझी एक साडी दे मला लगेच. भाची आश्चर्याने म्हणाली, साडी कशाला हवी आहे तुला? मग सांगतो, आधी साडी दे. भाचीने कपाटातून साडी दिली. त्याच पावली वळून आप्पा पुलापाशी आले. त्या माय बहिणीजवळ पुन्हा एकदा खालच्या मानेने साडी ठेवली आणि तसेच माघारी वळले. या प्रसंगाचा खोल ठसा त्यांच्या मनावर उमटला. समाजात स्त्रीवर जे अत्याचार होतात ते थांबवण्यासाठी स्त्रियांची समर्थ संघटना असली पाहिजे आणि पुरुषांमध्येही जागृती केली पाहिजे असं ते सांगत. पुण्यातील सारडा कुटुंबामध्ये मंजुश्री नावाची एक तरुण सासूरवाशीण होती. तिची अत्यंत निर्घृण हत्या झाली. वरवर पाहणाऱ्यालाही हा गुन्हेगार कोण आणि गुन्हा किती नीच प्रकारे केलेला होता हे ध्यानात येत होतं. पुण्यातील स्त्री जगतात मोठी खळबळ उडाली. स्त्री संघटना निदर्शनं करू लागली. प्रबोधिनीच्या युवतींचा या आंदोलनात मोठा सहभाग होता. या घटनेचा निषेध करण्यासाठी एक मोठी सभा त्यांनी निमंत्रित केली. ज्यांच्यावर आरोप होता त्यांच्या पक्षाचं वकीलपत्र श्री बाबाराव भिडे यांनी घेतलेलं होतं. आप्पांनी खूप आर्जवाने तळमळीने शरद सारडाचं वकीलपत्र न घेण्याची त्यांना विनंती केली. शरद सारडा हा मंजुश्रीचा पती. खूप प्रयत्न करूनही वकील साहेबांनी वकीलपत्र मागे घ्यायला नकार दिला. त्यांच्याविषयी आप्पांना आदर होता, अनेक प्रकारे आप्पांनाही त्यांनी मदत केलेली होती, पण या बाबतीत मात्र या दोघांचे कडवे मतभेद झाले. 6 मे 1983 या खटल्याचा निकाल झाला. शरद सारडाला फाशी ठोठावण्यात आली. त्यानंतर 3 दिवसांनी वकील साहेबांचं नाशिक येथे निधन झालं. तत्वासाठी अत्यंत प्रिय आदरणीय व्यक्तीच्या विरोधात उभे राहायला आप्पा कचरत नसत, आणि तरीही मित्राच्या मृत्यूचं अत्यंत दुःख त्यांना झालं. ते स्वतःही त्यावेळी जवळपास मृत्यूच्या दारात होते, परंतु स्त्रीची सुरक्षा आणि सन्मान यासाठी तेव्हाही त्यांचा जबरदस्त लढा चाललेला होता. पुण्याच्या दाणे आळीतील काही भाग हा देवदासींचा, म्हणजे शरीर विक्रय करणाऱ्या स्त्रियांचा आहे. दाणेआळी गणपती मंडळाचे कार्यकर्ते आप्पांना गणेश पूजेचं निमंत्रण द्यायला आले होते. त्यांना आप्पा म्हणाले, देवदासींना बोलावणार ना तुम्ही पूजेला? त्यांना ही पूजा करण्याचा अधिकार आहे, त्या आपल्या समाजाचा भाग नाहीत का? कार्यकर्ते जरा घुटमळले. ते म्हणाले, आम्ही प्रयत्न करतो, पण असा गणेश पूजनाचा कार्यक्रम ठरला तर तुम्ही अध्यक्ष म्हणून याल का? अवश्य येईन, आप्पा म्हणाले. शनिवार दिनांक 12 सप्टेंबर 1981 एक अनोखं दृश्य पुण्यानं पाहिलं. शालूकरांच्या बोळापासून दाणेआळीतील गणपतीपर्यंत हातात तबकं घेतलेल्या 60 देवदासी मिरवणुकीने आल्या. इतके दिवस अहो आमची फुलं देवाला वाहाल का? एवढा नारळ फोडून आम्हाला प्रसाद द्याल का? अशी विनवणी त्यांना करावी लागत होती. आप्पा पेंडसे नावाच्या देव माणसाच्या आग्रहामुळे गणपतीच्या जवळ जाण्याचं भाग्य देवदासींना मिळालं. आप्पा त्यांना म्हणाले, आपल्याला सुद्धा मोक्षाचा अधिकार आहे. हा मंगलमूर्ती कशानेही विटाळत नाही, सर्वांच्या भक्तिभावाला तो ओ देतो. कान्होपात्रा या गणिकेपोटी जन्मल्या, पण विठ्ठलाची मनोभावे सेवा करून त्या संत झाल्या. आपणही मनोभावे देवाची भक्ती करा, देव आपला सहाय्य करता होईल. शब्द साधे होते, मनापासून उच्चारलेले होते. देवदासींना ते कळले, त्यांची मनं कृतज्ञतेने भरून आली. कोणालाही दूर न लोटणारा, सर्वांना आपलं मानणारा हा लोकविलक्षण पिता त्या प्रथमच पाहत होत्या.